ऑक्सीजन चक्र अर्थात ऑक्सीजन सायकल, जीवावरणातील ऑक्सिजनाचे अभिसरण आणि त्याचा पुनरुपयोग म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात जैव आणि अजैव असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. वातावरणामध्ये ऑक्सिजनाची सातत्याने निर्मिती होत असते, तसेच त्याचा सातत्याने वापरही होत असतो. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी आणि संयुगांशी त्याचा संयोग होतो. रेणवीय ऑक्सिजन अर्थात O2, पाणी H2O, कार्बन डायऑक्साइड CO2 आणि असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते. वातावरणातील ऑक्सिजनाचे प्रमाण सुमारे 21% आहे. स्थलवासी आणि जलवासी वनस्पतींकडून होणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून तसंच ज्वालामुखी उद्रेकातूनही वातावरणाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तसंच अतिनील किरणांमुळे घडणाऱ्या वातावरणातील प्रकाशीय अपघटन क्रियेमुळे ऑक्सिजन तयार होतो. सजीवांच्या श्वसनक्रिया, सेंद्रिय पदार्थांचे अपघटन, खनिजांचे ऑक्सिडीभवन, जीवाश्म इंधनांचे ज्वलन इत्यादींसाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरला जातो. अशा प्रकारे पृथ्वीवर ऑक्सिजन चक्र सातत्याने चालू असते. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईडचे शोषण करून ऑक्सिजन मुक्त करतात. वातावरणात बहुतांश ऑक्सिजन या प्रक्रियेतूनच निर्माण होतो. वातावरणात संचित झालेल्या ऑक्सिजनाचा वापर वनस्पती आणि प्राण्यांकडून श्वसनासाठी तसंच जीवाश्म इंधनांच्या ज्वलन प्रक्रियेसाठी होत राहून त्यातून एक अपशिष्ट म्हणून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. या कार्बन डायऑक्साईडाचे पुन्हा वनस्पतींकडून शोषण झाल्यानंतर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो आणि तो वातावरणात संचित होतो. या चक्रामुळे वातावरणातील ऑक्सिजनाचे प्रमाण कायम राखले जाते. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनाचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीव असे म्हणतात. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना विनॉक्सिजीव म्हणतात. श्वसन प्रक्रियेत हवेतील ऑक्सिजनाचा सहाय्यानं कार्बोहायड्रेटाचे ऑक्सिडीभवन होऊन ऊर्जा मुक्त होते. त्याबरोबरच कार्बन डायऑक्साईड हा वायू उप उत्पादन म्हणून बाहेर पडतो. कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्वाचा असतो. विविध रासायनिक विक्रियांमध्येही ऑक्सिजनाचा वापर केला जातो. ओझोनाची म्हणजे O3 ची निर्मिती वातावरणीय क्रियाप्रक्रियांद्वारे ऑक्सिजनापासूनच होत असते. औद्योगिक क्रांतीनंतर ऑक्सिजनाचा वापर सतत वाढत आहे. निसर्गतःच वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजनची पातळी कायम राखली जात असते. तथापि पृथ्वीवरील वनस्पतींच्या आच्छादनात घट होत आहे तर औद्योगिक विस्तार अधिक होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनाची पुनर्निर्मिती आणि त्याच्या वापराचे प्रमाण यात असंतुलन होत आहे. वातावरणातील ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होणे हे मानवाच्या आणि एकूणच सजीवांच्या दृष्टीने एक गंभीर समस्या आहे. ही नोंद चौधरी वसंत यांनी लिहिली आहे.